नमस्कार, आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी वेदा मणेरीकर तुमका प्रादेशिक खबरो देता। सरकारी तशेच आलवारा जमनीत आशिल्ली घरा लेगीत कायदेशीर करपाचे यत्न जातले अशें मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी सांगले। ते काल काणकोणा म्हजे घर येवजणेचे अर्ज वितरीत करपाच्या कार्यावळीत उलयताले। ह्या कार्यावळीक कला आनी संस्कृती मंत्री रमेश तवडकार हाजीर आशिल्ले। तालुका पावण्यार तशेच मतदारसंघ पावण्यार म्हजे घर येवजणेचे काम व्हडा नेटान चालू आसा। मतदारसंघ पावण्यावेल्या चडशा कार्यावळीक मुखेलमंत्री हाजीर असतात।
अटल आश्राचे पैसे दिवपाची सरकाराची योजना ही आम्ही कार्यान्वित करतले म्हणून दोघाय भावांक हांव सेपरेशन केल्या उपरांत ताचे बेनिफीट मेळचे म्हणून सेपरेशन असतले किंवा रिपेअर असतले आणि 1972 च्या पहिलीची घरां असतली हे दिवपाचो विषय आम्ही क्लियर केल्या। पारंपारीक गोंयकार गावांत रावपी तांकां सगळ्यांक वो वेगवेगळो प्रॉब्लेम असला जो सुटावो करपाचे काम म्हज्या सरकारान केल्ले आसा। नेक्स्ट 28 फेब्रुवारी 2014 पयली ज्याच्या कडेन 15 वर्सांची सर्टिफिकेट आसा आणि जर त्यांनी गव्हर्नमेंट लँडात घर बांधला जाल्यार घर आणि घरा भोवतीली 2 मीटर जागा ही डायरेक्टली त्याका ताज्या क्लास 1 ऑक्युपन्सी करून त्याका मेळटली।
सेगीत पडपी पावसाक लागून जायत्या भात शेतकारांक पिका काढपाक मेळनाशिल्ल्यान लुकसाण सोसचे पडला। अशा शेतकारां फाटल्यान सरकार खंबीरतायेन उभो आसा। अशा शेतकारांक आधार दिवपा खातीर राज्य सरकाराच्या येवजणे खाला शेतकारांक लुकसाण भरपाय दितले अशें मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी जाहीर केला। शेतकरी आधार निधी वरवीं 40,000 दर हेक्टराक आणि 4 हेक्टराक 1.6 लाख मेरेन अर्थीक मजत दितले। डिसेंबर 2025 मेरेन ही लुकसाण भरपाय दितले। शेतकार समाजाक वेळार आधार आणि सतत समृद्धी सुनिश्चित करपाक आम्ही कटिबद्ध असात असे मुखेलमंत्र्यांनी म्हणा। भारतीय वेचणूक आयोगान राष्ट्रीय मतदार हेल्पलाईन 1950 सक्रिय करून बुक अ कॉल विथ BLO सुविधा सुरू केल्या, जाका लागून नागरिकांक वेचणुके संबंधित प्रस्न आणि कागाळी सुटाव्यो करपाक मजत जातली। टोल फ्री हेल्पलाईन 1800-11-1950 दर दिसा सकाळी 8 ते 8 मेरेन काम करतली। फोन करप्यांक मजती खातीर प्रशिक्षित कार्यकारी अधिकाऱ्यांकडेन ही सुविधा संपर्क करून दितली। प्रादेशिक भाषांनी ही सुविधा उपलब्ध जावची म्हण राज्य आणि जिल्हो पावण्यार संपर्क केंद्राय स्थापन केल्यात। सगळ्या कागाळींचे राष्ट्रीय तक्रार सेवा पोर्टलावरवी मॉनिटरिंग जाता। ECINET प्लॅटफॉर्माचेर नव्या बुक अ कॉल विथ BLO खाशेलेपणांतल्यान मतदारांक थेट तांच्या बूथ पावण्यावेल्या अधिकाऱ्यांकडेन पावंक मेळटा, जाल्यार अधिकाऱ्यांक 48 वरां भितर तक्रार निवारण करपाची सुचोवणी दिल्या। तशेंच नागरिकांनी ECINET ॲपावरवी वा complaints@eci.gov.in हाचेर ईमेल करून ECI कडेन संपर्क करूं येता। 2025-26 वित्तीय वर्सा नुस्तेमारी संचालनालयान वेगवेगळ्या आयकर संस्थांनी नुस्तेपालन करपी नुस्तेकार, नुस्ते कामगार, नुस्ते विक्रेते हांचे खातीर 5 दिसांखातीर एक्सपोजर भेटीचे 6 पंगड घडयल्यात। प्रस्तावित आयकर संस्थांनी आयकर CIFA भुवनेश्वर, ICIR CIBA चेन्नई, ICAR CIFE मुंबई, ICAR CIFT कोची आणि ICAR CMFRI कोची हांचो आसपाव जाता। या प्रदर्शन भेटीचो विषय कार्प संवर्धनात रोग आणि भलायकी व्यवस्थापन, नुसत्यांचे पोषण आणि खावड व्यवस्थापन, खाऱ्या उदकाचे जलसंवर्धन, खाऱ्या उदकाचे जलसंवर्धन तंत्रज्ञान, उत्तम व्यवस्थापन पद्धती, एकत्रित जलसंवर्धन, एकत्रित बहुउपचार जलसंवर्धन, नुस्ते प्रक्रिया, कोयर आणि उप उत्पादनांचो आसपाव असा। फर्मागुडी PES रवी नायक कला आणि विज्ञान महाविद्यालय प्राणीशास्त्र विभागान उच्च माध्यमिक विभागान लॅब टू नेचर अ सायंटिफिक जर्नी ह्या नावान 5 दिसांची शियाळी कार्यशाळा घडोवन हाडल्या। प्राणीशास्त्र खाते गोवा राज्य संशोधन फाउंडेशन GSRF हांच्या सहकार्यान ही कार्यशाळा जातली। 11 ते 15 नोव्हेंबर मेरेन हाचे खातीर नोंदणी करप आवश्यक असा। पणजी वेधशाळेन नोंद केल्या प्रमाण पणजेत चडाचड तापमान 30.8 डिग्री सेल्सियस नोंद झाला, तर उण्यात उणे 23.8 डिग्री सेल्सियस नोंद झाला। राज्यात फुडल्या कांय दीस कांय वाठारांनी हलको ते मध्यम प्रमाणात पावस पडू येता। गोयात ऑक्टोबर म्हयन्यात पावसाचे प्रमाण 91% चड आसा। ह्या म्हयन्यात आता मेरेन उत्तर गोयात 307 मिलीमीटर जाल्यार दक्षिण गोयात 293 मिलीमीटर पावस पडला। पावसाक लागून येरादारीची कोयणी सयत लोकांची जीण विस्कळीत जाली। आणि इतल्यान ह्यो प्रादेशिक खबरो सोपल्यो। आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरां विभागाचे मुखावेले प्रादेशिक खबरापत्र तुमकां आयकूंक मेळटले आयज 7:20 वरांचेर। नमस्कार।